कोणाची बुद्धी कोणाची लय चतुर शामक
शिव छत्रपती महाराज माझे होते महानायक
शिव छत्रपती महाराज माझे होते महानायक
शिव छत्रपती महाराज माझे होते महानायक शिव छत्रपती महाराज माझे होते महानायक
घेतला निर्णय अग्रा राण्याचा करून विचार फार
औरंगजेबाच्या जन्मदिनी हो राजे आगऱ्याचे झाले दाखल
औरंगजेबाच्या जन्मदिनी हो राजे आगऱ्याचे झाले दाखल बेत अखिला औरंगजन करेंगे शिवा का हो अपमान
बुद्धी कोणाची बुद्धी कोणाची लय
मागच्या रांगेत राजाना उब होत्यानी अपमानान क्रोधित सवाल केला त्याला हो महाराजानी
नव्हता राजाला कोण्या बादशाचा कधी मनात कसरा धाक
नव्हता राजाला कोण्या बादशाचा कधी मनात कसला धाक पाठ दाखवून दरबारा बाहेर निघाले वेधडक
बुद्धी कोणाची बुद्धी कोणाची लय
फौलाद आजूबाजूला होता पहारी दाल करी दहरी संवाद
काही नव्हता होते ते पर्याय नाही झाले काही विवेक
काही नव्हता होते ते पर्याय काही चाले नाही विवेक साऱ्या रेते जमनी बसला शिव कैदे सजवरी धाक
बुद्धी कोणाची बुद्धी कोणाची लय
पोतली काही क्षणात घटपट खबर राजे योजना आखू लागले व्हायचे कसे इथून फरार
याच योजनेचा भाग म्हणून केला राजाने एक बनाव
या हो योजनेचा भाग म्हणून केला राजाने एक बनाव काय चाल बली युगत ना होईल तुम्हाला आता ठाव
बुद्धी कोणाची बुद्धी कोणाची लय
औरंगजेबाला कळली खबर तोही झाला होता मोर
आता प्रतिनिधी हो बनला शंभूराज बालक काय खेळ हो केला पिता पुत्रान लयत बघाव जाक
श्रावण महिन्याच्या त्या नवमीला कृष्ण जन्माचा होतो निमित्त
श्रावण महिन्याच्या त्या नवमीला कृष्ण जन्माचा होतो निमित्त मोठ मोठे मिठाई पेटारे वाट पाचे होते डोक्यात
बुद्धी कोणाची बुद्धी कोणाची लय
युक्ती मोठी हो धडा मोलाता शिकविला राज्य वाचवण्यासाठी पाऊल दोखी मी जा उचलीला अवरंग्या नदीला होकार तय तादला हो डावनेक अवरंग्याला झाला किंचित थोडा राजावरी होशक
बुद्धी कोणाची बुद्धी कोणाची लय
तपासनीने पेटारे तारे पुढे पुढे हो जात रोज नित्यने माने चालत राही मजेशीर ही रीत
काही दिवसांनी राखणदारांचा बसला राजांवरी विश्वास
काही दिवसांनी राखणदारांचा बसला राजावरी विश्वास मग क्वचित एखादा पेटारा ते उघडून होते पाहत
बुद्धी कोणाची बुद्धी कोणाची लय
औरंग्याच्या बरोबर डोके दुखू लागले शिवरायांचे झाली होती दुपार शिवराजे होसोंग करीत गेले बघा गाड झोपेत सोबत असलेला मदरी महतर बसला त्यांचे पाय दाबत
बुद्धी कोणाची बुद्धी कोणाची लय
वेली रवाना झाले पेटारे ते बेमोद वेषांतर करून रवाना झाले राजे शिवाजी महाराज
चकमा देऊन
फूल देऊन मुघल सैन्याला राजे निघाले आग्र्या बाहेर असे हिंदवी गौरव राजे शिवाजी होते बघा हुशार
बुद्धी कोणाची बुद्धी कोणाची लय